पुढच्या प्रश्नांकडे आपण वळूया. पेशंट मला असं विचारतात, काय हो, मला खरोखरच सर्जरीची गरज आहे का, आणि सर्जरी सोडून काही औषधं किंवा इतर काही उपचार, मंत्रतंत्र वगैरे वगैरे, किंवा फिजिओथेरपी किंवा इंजेक्शन्स, याच्यानी माझी तक्रार जाऊ शकत नाही का. प्रश्न क्रमांक 11, मला खरोखरच सर्जरीची गरज आहे का. आपण ह्या ठिकाणी 2, 3, 4 मूलभूत मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. आपला होणारा त्रास हा पाठीच्या चकतीमध्ये किंवा सांध्यामध्ये बदल या रूपामध्ये पोचलेला असेल तर तो ऑपरेशन विना दुरुस्त व्हायची शक्यता बरीच जास्ती आहे. हा झालेला बदल बिघाड या रूपामध्ये पोचलेला असेल, म्हणजे रचनेमध्ये बदल झालेला असेल, तर सामान्यपणे ऑपरेशनची गरज लागू शकते. पाठीच्या मणक्यांमधल्या चकतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर चकतीला तडे जाणे, चकतीला भेगा पडणे, त्याच्यामधून रसायन बाहेर झिरपणे, ते शिरेला झोंबणे, त्यांनी वेदना निर्माण होणे, त्यानंतर त्या तडा केलेल्या जागेतून शक्तीच्या आतला पदार्थ बाहेर येणे आणि तो शिरेला झोंबणे, शिरेवरती दाब देणे आणि शिरेला चिकटून बसणे, ह्या बदलांमध्ये तो पदार्थ बाहेर येणे, हा बाहेर आलेल्या पदार्थामध्ये 3 भाग आम्हाला सामान्यपणे दिसतात, जे MRI पाहिल्यानंतर लक्षात येतात. एक त्यातला जो भाग असतो हा त्या शक्तीच्या आतला पदार्थ बाहेर येतो आणि तो आजूबाजूला कुठेतरी पसरतो. हा पदार्थ सामान्यपणे आपल्या आपण दुरुस्त होतो. शरीरामध्ये इतर काही पेशी आहेत, तो हा पदार्थ खाऊन टाकतात आणि त्यामुळे शिरेला होणारा दाह आणि शिरेच्या संबंधाने होणारी समस्या ही पूर्णपणे दुरुस्त होऊ शकते. असं होण्याचं प्रमाण हे कालावधीच्या दृष्टीने 2 ते 3 महिने आहे आणि असं होण्याचं प्रमाण हे साधारणतः 10 ते 15% आसपास आहे. दुसरा जो त्याचा भाग आहे त्याच्यामध्ये या चकतीचा आतला पदार्थ बाहेर येताना तो त्या आतल्या पदार्थाबरोबरीने शक्तीचं जे आवरण आहे त्याला लपेटून ठेवणारं जे ॲन्युलस आहे त्याचा पण काही भाग त्याच्याबरोबर निसटतो आणि बाहेर येतो. ह्यामध्ये हा पण पदार्थ विरघळू शकतो, आपल्या शरीरातल्या पेशी तो पदार्थ खाऊ शकतात, पण ह्या गोष्टीला 6 ते 8 महिन्यापर्यंत कालावधी लागतो. आपली 6 ते 8 महिने थांबायची तयारी असेल, ह्या 6 ते 8 महिन्याच्या सुरुवातीच्या 1-1.5 महिन्यामध्ये तक्रार कमी होत जात असेल आणि एकंदरीत दैनंदिन आपल्या कामामध्ये त्याची अडचण होत नसेल तर त्या ठिकाणी ऑपरेशनचा विचार हा पुढे ढकलायची शक्यता, पुढे ढकलण्याचा विचार करायला हरकत नाही. शक्तीमधून पदार्थ जो बाहेर येतो तो बाहेर येताना त्याच्या वरखाली मणक्याचा जो भाग असतो ज्याला आम्ही एंड प्लेट म्हणतो त्याचा एखादा तुकडा त्याच्याबरोबर येऊ शकतो आणि शिवाय त्याच्यावरती लपेटलेल्या ॲन्युलसचा काही भाग त्याच्याबरोबर येऊ शकतो. हे जे बाहेर आलेलं जे प्रकरण आहे, या बाहेर आलेल्या प्रकरणात त्या शक्तीच्या आतला भाग, शक्तीचं आवरण आणि शिवाय हाडाचा तुकडा असं असतं आणि हे आपल्या आपण विरघळायला सामान्यपणे 2 वर्षाचा कालावधी लागू शकतो. एवढा कालावधी आपण थांबायची जर आपल्याला शक्यता असेल आणि तक्रारीची तीव्रता जास्ती नसेल आणि हातापायातली ताकद कमी झालेली नसेल तर आवर्जून आपण ऑपरेशन केलं नाही तरी चालेल. पण या ठिकाणी 2 गंमतशीर विधानं ऐकायला मिळतात. एक, काही आमच्यापैकी डॉक्टर्सच असं म्हणतात की काय आहे ऑपरेशन केलं काय आणि नाही केलं काय, 2 वर्षाच्या शेवटाला सगळं सारखंच असतं. आम्ही असं म्हणतो नाही, हे बोलणं हे चुकीचं आहे. पहिली गोष्ट, हे 2 वर्षाच्या शेवटाला बरं होणार आहे ही आशा आहे, हे वास्तव नाही. बऱ्याच वेळेला ते बरं होत नाही आणि मग 2 वर्षाच्या शेवटाला ते बरं न झालेली गोष्ट ऑपरेशनानी दुरुस्त करायला लागते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही 2 वर्ष थांबलात आणि तुम्हाला बरं वाटलं तर हे बरं वाटायला तुम्हाला 2 वर्ष लागली, जी गोष्ट मी 1 तासाच्या आत तुम्हाला देऊ शकतो. आता तुम्ही 2 वर्ष घालवायची का 1 तास घालवायचा हा तुमचा प्रश्न आहे. बदलत्या काळानुसार पेशंटला ह्या बाबतीमध्ये निश्चितच पर्याय उपलब्ध आहेत. आपण ऑपरेशन करायचं की नाही, केलं तर कुठल्या प्रकारे करायचं, ऑपरेशन केलं तर काय होईल, ऑपरेशन नाही केलं तर काय होईल, वगैरे वगैरे वगैरे, या विषयाचा पेशंटनी सखोलपणे विचार करावा आणि मग त्याबाबत निर्णय घ्यावा. सामान्यपणे ज्या गोष्टीचं आपण ऑपरेशन करायचा विचार करतोय ही रचनेत झालेला बदल अशी असते, ज्या ठिकाणी काही गोष्टी बॉर्डरलाईन असतात, त्या बदल झाला आहे म्हणजे सूज आली आहे आणि बिघाड झाला आहे अशा मध्ये असतात, त्या ठिकाणी आपण इंजेक्शन घेऊन त्याचा बदल थांबून विचार करायला हरकत नाही. या ठिकाणी थांबण्यापूर्वी परत एकदा मागे उल्लेख केल्याप्रमाणे सोनोग्राफी करून घ्यावी आणि आपल्या लघवीसंबंधाने काम जर बिघडलेलं नसेल तर मग थांबायला हरकत नाही. इथे आता फिजिओथेरपी हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण चर्चेमध्ये घेऊ. फिजिओथेरपिस्ट हे आपल्याकडच्या कायद्याप्रमाणे डॉक्टर्स नव्हेत. आमच्या विषयामध्ये उपलब्ध ज्ञानाची पातळी ही कमी असल्यामुळे बऱ्याच वेळेला फिजिओथेरपिस्ट हे आमच्या विषयामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ढवळाढवळ करतात. ही ढवळाढवळ जी आहे ही काही प्रमाणात अशास्त्रीय असू शकते. आजकाल उपलब्ध असलेल्या मार्केटिंग तंत्रज्ञानामुळे काही वेळेला मूळ विषय बाजूला जाऊन त्याच्यामध्ये नसणारे किंवा अनावश्यक असे मुद्दे पुढे आणून मी जे करतो हेच कसं बरोबर आहे किंवा मी जे करतो हे कसं ऑपरेशन टाळायला मदत करते अशा पद्धतीने ते मांडलं गेल्यामुळे पेशंटना ते आकर्षक वाटतं. फिजिओथेरपी हे आमच्याकडे जे शास्त्र सुरुवात त्याची झाली त्यावेळेला फिजिकल थेरपी किंवा फिजिओथेरपी ही मसाज करणे, शेकणे, स्नायूंना व्यायाम देणे, ताणणे अशा स्वरूपाची होती. त्याचा वेदनेची निवृत्ती करण्यामध्ये, वेदना शमन करण्यामध्ये त्याचा भाग फार कमी होता. कारण वेदना मुक्ती झाल्यानंतर आपण परत पूर्ववत कार्यरत होण्यासाठी आपल्याला स्नायूची ताकद, स्नायूचं संतुलन आणि त्याच्यामध्ये असलेलं कोऑर्डिनेशन हे वाढवण्यासाठी फिजिओथेरपीची गरज पडते. आजकालच्या दिवसामध्ये मूलभूत विषयाचं ज्ञान नसताना, त्याबाबतच्या संकल्पना अतिशय उथळ असताना बरेच पेशंट्स हे फिजिओथेरपी आणि डॉक्टर जे काय व्यायाम सांगतात, जे लक्षणांना धरून असतात किंवा लक्षणांच्या कारणांना धरून असतात, ह्यांची उगाचच गल्लत करतात आणि त्यामध्ये मग गोंधळाची अवस्था निर्माण होऊ शकते. प्रश्न नंबर 12. मी तर अहो एवढा तरुण आहे, माझं तर वय काही जास्ती नाही, तर मग माझी जी डिस्क आहे ही ह्या वयामध्ये कशी काय एवढी डॅमेज झाली, माझ्या डिस्कमध्ये एवढा बिघाड कसा काय झाला? आपण अगदी सुरुवातीला वाचलं असेल की आपल्या शरीरामध्ये वय होण्याची जी क्रिया आहे याच्यामध्ये जे बदल होतात त्यामध्ये त्या त्या गोष्टीचं जे पोषण आहे हे कमी पडतं आणि त्यामुळे आणि इतर काही फॅक्टर्समुळे जे मी काही वेळापूर्वी आपण वाचलेत ते जे सर्व जे सी जी जी कारणं आहेत त्या कारणांमुळे त्या गोष्टीमध्ये जर बिघाड झाला तर तो बिघाड हा वयाच्या 19व्या वर्षीसुद्धा दिसतो, ज्यामध्ये अनुवंशिकता, व्यायामाचा अभाव, जेवणखाणाची अबाळ आणि शरीरावर पडणारे आघात इत्यादी इत्यादी फॅक्टर्स त्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे तुमचं वय 20 वर्षाचं आहे, 19 वर्षाचं आहे का 90 वर्षाचं आहे ह्यावरून त्या गोष्टी ठरत नाहीत. आम्ही सामान्यपणे पेशंटना असा सल्ला देतो की तुम्हाला हे आता का झालं, असंच का झालं, आजच का झालं याचं उत्तर एका मर्यादेपर्यंत देता येतं. खरा महत्त्वाचा प्रश्न हे असंच का झालं, आजच का झालं हा नसून आता जर ते झालेलं आहे तर आता काय करायचं अशा दिशेला आपण त्याचा विचार केला पाहिजे, म्हणजे समस्येचं निराकरण करायला आपल्याला सोपं जाऊ शकतं. प्रश्न नंबर 13. मी एवढा तरुण आहे, माझं जे काय दुखणं आहे हे उपचार जे माझे आहेत हे मी जर काही प्रचलित उपचार आहेत ते का घेऊ नये, उदाहरणार्थ बिब्बा घालणे, पाठ रगडून घेणे, मालिश करणे, पायाळू माणसाकडनं पाठ तुडवून घेणे, त्याच्यानंतर ट्रॅक्शन घेणे, धुरी घेणे, शेक घेणे वगैरे वगैरे वगैरे. ह्या प्रश्नाचं उत्तर परत एकदा असं सांगितलं पाहिजे की ज्या काळी ह्या उपचार पद्धती विकसित झाल्या त्या काळी हे दोन महत्त्वाचे मुद्दे त्यात नव्हते. एक, आतमध्ये अंतर्गत रचनेत झालेला बदल आता MRI स्कॅनमुळे सुलभ पद्धतीने आपल्याला समजतो. आणि दुसरं, त्याच्यामध्ये वेदनांची निर्मिती कुठून येते, वेदना कुठून येतात आणि त्या ह्या एवढे दिवस झाले, इतका कालावधी गेला तरी चालू का आहेत. वेदनांची निर्मिती ही पेन जनरेटर किंवा ज्या ठिकाणी शरीरात ती गोष्ट बिघडली आहे तिथे आपल्या नसा आणि रक्तवाहिन्यांनी त्याला दिलेला प्रतिसाद ह्याच्यावरती वेदना अवलंबून असतात. आणि ह्या ज्या वेदना बदलल्या आहेत, ह्या वेदनांच्यामध्ये आतमध्ये बदललेली गोष्ट जी आहे त्याचा जो मेळ आहे हा मेळ ट्रॅडिशनल उपचार पद्धतीमध्ये त्याचा एवढा सखोल विचार केला जात नाही. आता आम्ही हा सखोल विचार करायची आम्हाला काय गरज होती, तर मी सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे आमची ऑपरेशन्स ही पूर्णपणे पेशंट हा 100% जागा असताना केलेली असल्यामुळे त्यामध्ये ही माहिती नव्याने आमच्या लक्षात यायला लागलेली आहे. आधीच्या पिढ्यांमध्ये ही माहिती उपलब्ध नव्हती, किंवा मधल्या पिढ्यांमध्ये ही माहिती उपलब्ध नव्हती, पण त्यावेळेला MRI स्कॅन होता, त्यामुळे झालेले बदल दिसत होते, पण यातल्या कुठल्या बदलामुळे त्रास होतो हे माहिती नव्हतं. मी माझे सहकारी जे दुर्बिणींनी ह्याचं ऑपरेशन बिनटाक्याचं आणि बिन भुलेचं करतात, त्यांना एक वेगळं जग ह्याच्यामध्ये दिसतं, आणि त्यामुळे आम्ही जास्ती खंबीरपणे ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की जर ऑपरेशनची गरज आहे असं जर आम्ही सांगितलं तर निश्चितच त्या ठिकाणी ऑपरेशनची गरज असते. प्रश्न नंबर 14. डॉक्टर, तुम्ही ऑपरेशन म्हणता, पण मला तर भीती वाटते, मग मला आता असं सांगा की तुम्ही काय करता? मी त्यामध्ये आपल्याला असं उत्तर देईन की मी त्यामध्ये 3 प्रकारच्या उपचारपद्धती ह्या करतो. पहिली उपचारपद्धती सोपी आहे, त्यामध्ये आपल्या वेदनेची जी जागा आहे ही मिलीमीटरमध्ये मला समजते, ती मला स्कॅनमध्ये दिसते. तिथे मी कमरेच्या बाजूने एक सुई घालतो आणि या सुईच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे रसायन आहे ते रसायन नाहीसं करण्यासाठी त्या रसायनाविरुद्ध काम करणारं रसायन म्हणजे औषध सोडतो. ते स्टिरॉईड असू शकतं, तो ओझोन गॅस असू शकतो, ते रक्तातल्या प्लाझ्मा, प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजे प्लेटलेट पेशींचा प्लाझ्मा मी तिथे इंजेक्ट करू शकतो, वगैरे वगैरे. दुसरा जो त्यातला भाग आहे तो आम्ही ऑपरेशन करत असताना त्यातला दुसरा भाग हा कमरेच्या बाजूनी आतमध्ये दुर्बीण घालणे आणि दुर्बिणीने ती गोष्ट पाहणे, ती गोष्ट चाचपणे, तुमची लक्षणं त्यामुळेच निर्माण होत आहेत ना याची खात्री करणे, आणि ती गोष्ट ज्यात त्यात जो बिघाड झाला आहे, त्या रचनेत जो बदल झाला आहे, हा बदल परत पहिल्यासारखा करायचा प्रयत्न करणे, अशा स्वरूपाची ती ट्रीटमेंट असते. तिसरी जी गोष्ट आहे याच्यामध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या कमरेच्या मणक्यामध्ये वयानुरूप बदल होतो, हा बदल दरवर्षी थोडा थोडा वाढतो, ह्याच्याने शिरा सर्व बाजूंनी आवळल्या जातात. हा आवळलेपणा जो आहे तो ऑपरेशन करून आम्ही दुरुस्त करतो, म्हणजे शिरांच्या भोवती जे मांस वाढलेलं आहे त्यांनी त्याच्या सर्व बाजूंनी जे त्याला वेढून त्याला जो वेढा दिलेला आहे तो वेढा आम्ही सोडवतो, शिरा मोकळ्या करतो. हे आमच्या ऑपरेशनचं स्वरूप आहे. काही पेशंट्समध्ये, गट नंबर 6 पेशंट्समध्ये मात्र, जेव्हा मणके डुगडुगत असतात त्यावेळेला आमच्या ऑपरेशन बरोबरीनी त्या डुगडुगणाऱ्या मणक्यांना आम्ही बाहेरून स्क्रू लावतो आणि ते डुगडुगणं त्यांचं बंद करतो, ज्यामुळे जी लक्षणं निर्माण होण्याची क्रिया आहे ती बंद होऊ शकते. प्रश्न क्रमांक 15. तुम्ही जे काय ऑपरेशन सांगता हे प्रायोगिक स्वरूपाचं आहे असं आम्ही ऐकलं, आणि जुनं जे ऑपरेशन आहे हेच चांगलं आहे असं आम्हाला वाटतं, तर आम्ही याबाबत काय करावं? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला मुद्दा असा आहे की जुन्या ऑपरेशन्समध्ये चिरफाड करणे, पेशंटला पूर्ण भूल देणे, पेशंटला रक्त द्यायला लागणे, टाके पडणे, जखमेमध्ये जंतुसंसर्ग होण्याचं प्रमाण इत्यादी इत्यादी गोष्टी या त्रासदायक स्वरूपाच्या होत्या, आणि विशेष करून उतारवयामध्ये गट क्रमांक 5 आणि 6 जी लक्षणं आहेत अशा पेशंट्समध्ये, जिथे पेशंटचं वय हे 60 पुढचं आहे, ज्या ठिकाणी डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, अशा पेशंटमध्ये प्रचलित जी पद्धत आहे त्याचा वापर करणं हे बऱ्याच वेळा धोकादायक असू शकतं. आमच्या पद्धतीमध्ये ही पद्धत प्रायोगिक आहे का? तर ही प्रायोगिक नाही. आमची पद्धत 1976 शास्त्रीय जगतामध्ये सुरुवातीला आली, 80 आसपास त्याचा अमेरिकेच्या दिशेला प्रसार व्हायला लागला, 90 त्याचा प्रचार अमेरिकेत बऱ्याच प्रमाणात झाला, आणि भारत देशामध्ये 99 मी हा उपचार पद्धतीचा विकास बऱ्याच प्रमाणात केलेला आहे. आता मी माझ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी जगातल्या बऱ्याचशा देशांपर्यंत ही माहिती आणि हे तंत्रज्ञान आम्ही आमच्या पद्धतीने पोहोचवलेलं आहे.